chinimandi.com podcast.
आजरा कारखाना सुरू करा अन्यथा 25 सप्टेंबर पासून आंदोलन. आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे कामगारांशी असणारे संघर्षात्मक संबंध आणि त्यातून कामगारांना अडचणीत आणण्यासाठी कारखाना बंद ठेवण्याचं सुरू असलेलं संचालकांचं आणि माजी अध्यक्षांचं षडयंत्र बंद झालं पाहिजे. ऊस वाहतूक आणि तोडणी यंत्रणेचे तब्बल 5.5 कोटी रुपये कारखान्याकडून देय आहेत. कारखाना जर चालू झाला नाही तर 25 सप्टेंबरपासून संचालक मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत बोलताना विश्वास पाटील म्हणाले, कामगारांना धडा शिकवण्यासाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि संचालक मंडळ जाणून बुजून चालू गळीत हंगाम बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. याची झळ केवळ कामगारांनाच नाही तर सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तोडणी यंत्रणा यांना बसणार आहे. यामुळे आता संघटनेनं आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, ऊस वाहतूक आणि तोडणी यंत्रणेचे 5.5 कोटी रुपये कारखान्याकडून देय आहेत. ही थकबाकी लवकरात लवकर भागवली पाहिजे. या दोन्हीही गोष्टींसाठी आता संघटना आक्रमक होणार आहे. याचाच एक भाग म्हणून रास्ता रोको, संचालकांना घेराव, वरिष्ठ कार्यालयांकडे तक्रारी असा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत कारखाना संचालकांना घेऊन जे उमेदवार प्रचारासाठी फिरतील त्यांच्याविरोधात यंत्रणा राबवली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. गणपतराव डोंगरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारी शेतकरी संघटनाही आता आमच्यासोबत नसल्याची खंत व्यक्त करून ऊस शेतकऱ्यांना सोबत घेऊन कारखान्याचं धुरांड पेटत राहावं यासाठी रान उठवलं जाईल असा सज्जड इशारा दिला. याप्रसंगी आप्पासाहेब पाटील, राजेंद्र कदम, सदाशिव कागवाडे, राजेंद्र मुरकुटे, शंकर चोथे, दयानंद भोईटे, शिवाजी हसबे, शशिकांत डोंगरे यांच्यासह ऊस वाहतूक आणि तोडणी यंत्रणा संघटनेचे पदाधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते.